प्रेषितांची कृत्ये अध्याय 13। अंतुखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते, ते पुढील प्रमाणे: बर्नबा, निग्र शिमोन, लुक्के कुरेनेकर, मनायन जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला, आणि शौल। ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत। पवित्र आत्मा त्यांना म्हणाला,
बर्नबा व शौलाला माझ्याकडे द्या, एक खास काम त्यांच्याकडून मला करून घ्यायचे आहे। हे काम करण्यासाठी मी त्यांना निवडले आहे।
म्हणून मंडळीने उपास व प्रार्थना केल्या। त्यांनी बर्नबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले। पवित्र आत्म्याच्या द्वारे बर्नबा व शौल यांना पाठविण्यात आले। ते सलुकिया शहराला गेले, नंतर ते समुद्र मार्गे कुप्र बेटावर गेले। जेव्हा बर्नबा व शौल सलमीन शहरात आले, तेव्हा त्यांनी देवाचा संदेश यहुदी लोकांच्या सभासनात दिला। मार्क म्हटलेला यहान त्यांच्या मदतीला होता। ते संपूर्ण बेट पार करून पफे शहरास गेले। पफे येथे त्यांना एक यहुदी मनुष्य भेटला, तो जादूच्या करामती करीत असे। त्याचे नाव बरयेशू होते, तो खोटा संदेष्टा होता। बरयेशू नेहमी शीघ्र पोल याच्या निकट राहण्याचा प्रयत्न करायचा। शीघ्र पोल राज्यपाल होता व तो हुशार होता। त्याने बर्नबा व शौल यांना आपणाकडे बोलाविले, त्याला त्यांचा संदेश ऐकावायचा होता। परंतु आलिम जादूगर हा बर्नबा व शौल यांच्या विरुद्ध होता। ग्रीक भाषेत बरयेशूसाठी आलिम शब्द वापरतात, त्याचा अर्थ तोच आहे, राज्यपालाने येशूवर विश्वास ठेवू नये। म्हणून आलिमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण शौल आत्म्याने भरला होता। शौलाचे दुसरे नाव पौल। पौलाने आलिमकडे बरयेशूकडे पाहिले व म्हणाला,
सैतानाच्या पुत्रा, जी काही योग्य असेल त्या सर्वाचा तू शत्रू आहेस। तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस। तू देवाचे सत्य नेहमी खोटेपणात बदलण्याचा प्रयत्न करतोस। आता तुला देवाने स्पर्श करताच तू आंधळा होशील। भर दिवसाच्या उन्हातही तुला काही काळ दिसणार नाही।
मग आलिमसाठी सर्व काही अंधकारमय झाले। चाच पडत तो इकडे तिकडे फिरू लागला। कोणीतरी मदतीला घेऊन त्याचा हात धरून जाण्यासाठी प्रयत्न करू लागला। जेव्हा राज्यपालाने ते पाहिले, सारगे पौल त्याने विश्वास ठेवला। प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला। पौल व जे लोक त्याच्या बरोबर होते ते पफेकडून समुद्र मार्गे निघाले। ते पंफुलियातील पिरगा गावी आले, परंतु यहान मार्क त्यांना सोडून परत येरुशलेमला गेला। त्यांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला। पिरगापासून पुढे ते अंतुखियास गेले, जे पिसिडियाजवळ होते। अंतुखियात असताना शब्बात दिवशी ते यहुदी सभास्थानात गेले आणि तेथे बसले। पवित्र शास्त्रातील नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांच्या लिखाणाचे वाचन झाले। मग सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्नबाला निरोप पाठविला।
बंधूंनो, येथील लोकांना काही मदत होईल असे काहीतरी तुम्हाला सांगायचे असेल तर कृपा करून बोला।
पौल उभा राहिला आणि आपला हात उंचावून लोकांचे लक्ष वेधून घेऊन म्हणाला,
माझ्या यहुदी बांधवांना व इतर लोक हो, जे तुम्ही खऱ्या देवाची उपासना करता ते कृपा करून माझी ऐका। इस्रायलाच्या देवाने आपल्या वाडवडिलांची निवड केली। ते ज्या काळात इजिप्त मध्ये परकी म्हणून राहत होते, त्या काळात देवाने त्यांना यशस्वी होण्यास मदत केली। मोठ्या सामर्थ्याने देवाने त्यांना त्या देशातून बाहेर आणले आणि देवाने अरण्यातील 40 वर्षात त्यांना सहनशीलता दाखविली। देवाने कनानच्या प्रदेशातील 7 राष्ट्रांना नाश केला। देवाने त्यांच्या जमिनी त्यांच्या लोकांना दिल्या। हे सर्व साधारणपणे 450 वर्षात घडले। त्यानंतर देवाने आपल्या लोकांना शास्ते नेते दिले, ते शमुएल संदेष्ट्याच्या काळापर्यंत। मग लोकांनी राजाची मागणी केली। देवाने त्यांना किशियाचा पुत्र शौल याला दिले। शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता। तो 40 वर्षपर्यंत राजा होता। नंतर देवाने शौलाला काढून टाकले। देवाने दाविदाला त्यांचा राजा केले। दाविदाविषयी देव असे बोलला, दाविद इशायाचा पुत्र हा मला आवडला। मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सर्व तो करील। याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्रायल लोकांचा तारणारा आणला। तो वंशज येशू आहे. देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते. येशू येण्यापूर्वी सर्व यहुदी लोकांना योहानाने उपदेश केला. त्यांच्या अंतकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांना सांगितले की त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. जेव्हा योहान आपले काम संपवत होता तेव्हा तो म्हणाला, मी कोण आहे असे तुम्हाला वाटते? मी ख्रिस्त नाही. तो नंतर येत आहे, त्याच्या वाहनांचे बंद सोडण्याची सुद्धा माझी लायकी नाही. माझ्या बंधूंनो, अब्राहमाच्या कुटुंबातील पुत्रांनो, आणि तुम्ही यहुदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका, या तारणाची बातमी आम्हाला सांगितली गेली. जे येरुशलेम मध्ये राहतात ते यहुदी व यहुदी पुढारी यांना जाणीव झाली नाही की येशू हा तारणारा होता. येशूविषयी जे शब्द भविष्यवाद्याने लिहिले ते यहुदी लोकांसाठी प्रत्येक शब्दाच्या वारी वाचले गेले, परंतु त्यांना ते समजले नाही. यहुदी लोकांनी येशूचा धिक्कार केला. जेव्हा त्यांनी असे केले तेव्हा त्यांनी भविष्यवाद्यांचे म्हणणे खरे ठरविले. येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत, पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्याला जीवे मारावे. शास्त्रामध्ये येशूच्या बद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की जे वाईट ते त्याच्या बाबतीत घडणारे होते ते सर्व या यहुदी लोकांनी येशूला केले. मग त्यांनी येशूला वधस्तंभावरून खाली घेतले व त्याला कबरेत ठेवले, पण देवाने त्याला मरणातून उठविले. यानंतर पुष्कळ दिवसांपर्यंत जे त्याच्या बरोबर होते त्यांना गालिला पासून येरुशलेम पर्यंत येशूने दर्शन दिले. ते लोक आता त्याचे साक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत. आम्ही तुम्हाला देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना पूर्वजांना दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो. आम्ही त्यांची लेकरे वंशज आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करून दाखविले. देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याद्वारे केले. आम्ही याविषयी स्तोत्र संहितेमध्ये सुद्धा वाचतो, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुझा पिता झालो आहे. देवाने येशूला मरणातून उठविले. येशू पुन्हा कबरेत जाऊन माती बनणार नाही. म्हणून देव म्हणाला, दाविदाला देण्यात आलेली पवित्र व सत्य विवचने मी तुला देईन. पण दुसऱ्या ठिकाणी देव म्हणतो, तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव घडू देणार नाहीस. ज्या काळात दाविद राहत होता तेव्हा त्याने देवाच्या इच्छेप्रमाणे केले. मग तो मेला, आपल्या वाडवडिलांशेजारी त्याला पुरले आणि कबरेत त्याचे शरीर कुजले. पण ज्याला देवाने मरणातून पुन्हा उठविले त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही. बंधूंनो, आम्ही जे सांगत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजे. या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला मिळू शकते. मोशेचे नियमशास्त्र तुम्हाला तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही, पण प्रत्येक व्यक्ती जी त्याच्यावर विश्वास ठेवते ती त्याच्याद्वारे त्या सर्वाविषयी न्याय ठरविली जाते. संदेश त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी घडतील, सावध रहा, या गोष्टी तुमच्या बाबत होऊ नयेत म्हणून जपा. भविष्यवादी म्हणाला, ऐका, जे तुम्ही संशय धरता तुम्ही चकित होता पण मग दूर जाता व मरता, कारण तुमच्या काळामध्ये मी देव काहीतरी करीन ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कोणी ते स्पष्ट करून सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.
जेव्हा पौल व बर्नबा सभास्थानातून जाऊ लागले तेव्हा लोक म्हणाले की पुढील शब्बाताच्या दिवशी परत या आणि आम्हाला याविषयी अधिक सांगा. सभास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहुदी लोक आणि यहुदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्नबा यांच्या मागे गेले. पौल व बर्नबा यांनी त्या लोकांना देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंती केली. पुढील शब्बातवारी शहरातील जवळजवळ सर्व लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी एकत्र आले. यहुदी लोकांनी त्या सर्वांना तेथे पाहिले, त्यामुळे यहुदी लोकांना मत्सर वाटू लागला. तेही काही फार वाईट गोष्टी बोलले आणि जे पौल बोलला त्याविरुद्ध वाद उपस्थित केला. पण पौल व बर्नबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले,
देवाचा संदेश तुम्हा यहुद्यांना प्रथम आम्हाला सांगितलाच पाहिजे, पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात व अनंत काळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात. म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशातील यहुदी तर लोकांकडे जाऊ. प्रभूने आम्हाला हे करण्यास सांगितले आहे. प्रभू म्हणाला, दुसऱ्या देशांसाठी मी तुम्हाला प्रकाश असे केले यासाठी की तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांना तारणाचा मार्ग दाखवू शकाल.
जेव्हा यहुदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले. देवाच्या संदेशाचा त्यांनी बहुमान केला आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी संदेशावर विश्वास ठेवला, कारण ते अनंत काळच्या जीवनासाठी निवडले गेले होते आणि म्हणून देवाचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला। तेव्हा यहुदी लोकांनी शहरातील काही धार्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले। त्या लोकांनी पौल व बर्नबा यांच्या विरुद्ध अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले। मग पौल व बर्नबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली व ते इकुन्या शहराला गेले, पण अंतुखियातील येशूचे अनुयायी आनंदाने व पवित्र आत्म्याने भरून गेले होते।